93.5 Red FM.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे ऍक्टर अतुल कुलकर्णी.
रेड एफएम वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
पाण्याच्या संदर्भात नाही आहे, विजेच्या संदर्भात आहे. पण मी मध्ये असा एक प्रयोग केला होता आणि तो अत्यंत सक्सेसफुली केला होता की तुम्हाला बाथरूम मध्ये लाईट किती वेळ लागतो. माझ्या असं लक्षात आलं होतं की तुम्हाला 90% वेळेला लाईट लागत नाही. रोजच्याच गोष्टी असतात त्याच्यात कशाला तुम्हाला लाईट लागतो. तुम्हाला फक्त 10% वेळेला ऍक्च्युली वीज लागते बाथरूम मध्ये. आपल्या सगळ्या फ्लॅट मधल्या बाथरूमच्या अंधाऱ्या असतात, त्यामुळे आपण आग गेलं की खटकन दिवे लावतो ज्याची आवश्यकता नसते.
कारण बाथरूम आपलंच आहे, तिथे मूव्हमेंट आपणच करायची आणि तिथे मोशनही आपण नेहमीच.
एक्झॅक्टली, आणि नेहमीच्या जागा आहेत ना ठरलेल्या, त्याच्यात काय
बदल होत
त्याच्यात चुकायची काहीच आवश्यकता नाही.
हे आणि चुकत असाल तर मग थोडं डॉक्टरांना भेटायची फार गरज आहे.
तर मला वाटतं की हे ऐकताना लोकांना एकदम जरा फनी किंवा हे वाटतं, पण तुम्ही जर सिरियसली करून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जे काही तुम्ही 10-15 मिनिटं बाथरूम मध्ये घालवता त्यापैकी फक्त तुम्हाला 2 मिनिटं वीज लागते. 13 मिनिटं वीज आपण वाया घालवतो. आणि पाण्याच्याही बाबतीत मला असं वाटतं की हे
आणि हे अजून 13 मिनिटं इंटू जे काही 10-11 करोड 11.5 करोड लोक महाराष्ट्रात आहेत आणि मग टोटल 125 करोड भारतीय.
करेक्ट, असं रोज.
हा,
सेम पाण्याच्याही बाबतीत आहे. आपल्याला हात धुताना किती लागतं किंवा तेच म्हटलं की ही लक्झरी आहे. हे आपण पाणी वापरतोय ते कोणाच्या तरी तोंडचं काढून पाणी आपण वापरतोय.
अतुल कुलकर्णी, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस मित्र, धन्यवाद.
थँक्यू. थँक्यू संग्राम. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. पाणी आज बचाएगा तो कल जिएगा और नहाएगा.
मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.